chinimandi.com पॉडकास्ट।
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम समारोपाकडे। उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्यामुळे तोडणीची कामं काहीशी मंदावली आहेत। जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे। जिल्ह्यातील 14 साखर कारखान्यांनी 62,68,530 मेट्रिक टन ऊस गाळपाद्वारे 73,78,820 क्विंटल साखर निर्मिती केली आहे। ऊसाचं क्षेत्र अजूनही शिल्लक असल्यानं ऊस गाळप हंगाम लांबणार आहे। कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी ऊस गाळप हंगामास अजूनही फटका बसलेला नाही। सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आपलं ठरलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। 62,68,530 मेट्रिक टन ऊस गाळपाद्वारे 73,78,820 क्विंटल साखर निर्मिती केली आहे। हा हंगाम उशिरा सुरू झाल्यानं ऊसाच्या परिपक्वतेत वाढ झाल्यानं साखर उतारात सुधारणा झाली आहे। सध्या जिल्ह्यात सरासरी 11.77% उतारा मिळत आहे। मार्च महिन्यात अनेक कारखान्यांचं ऊस गाळप बंद होतं, मात्र एक महिना उशिरा गाळप सुरू झाल्यानं अजूनही सर्व कारखान्यांचं गाळप सुरू आहे। अजूनही ऊसाचं क्षेत्र शिल्लक असल्यानं एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हंगाम सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यात गाळप, साखर निर्मिती, साखर उतारात जरंडेश्वर कारखान्यांची आघाडी असून सह्याद्रीनं सर्वाधिक 2,855 रुपये पहिली उचल देत सर्वाधिक दर दिला। एकूण गाळपात 7 सहकारी कारखान्यांकडून 32,95,266 मेट्रिक टन ऊस गाळपाद्वारे 39,98,165 क्विंटल साखर निर्मिती केली आहे। तसंच 7 खासगी कारखान्यांकडून 29,73,000 मेट्रिक टन ऊस गाळपाद्वारे 33,80,655 क्विंटल साखर निर्मिती केली आहे।